धन्यवाद भाऊ नेवील, सुप्रभात बंधू भगिनींनो. आज येथे आराधनालयात असणे हे चांगले आहे आणि मला वाटते की कदाचित जर आज सकाळी भाऊ नेवील बोलले असते तर मी रात्री बोललो असतो आणि मग मी या सकाळच्या सभेसाठी संडे स्कूलच्या धड्याकडे पाहत होतो. आणि काय, जर प्रभूची इच्छा असेल तर आपण हा संडे स्कूलचा धडा घेण्याचा प्रयत्न करू. आता अंदाजे आता 2 आठवडे झाले आहेत जेव्हापासून मी यायला सुरुवात केली आहे आणि जसे तुम्हाला ठाऊक आहे की मी खूप अस्वस्थ होतो. कार्यक्षेत्रावर मी पूर्णतः थकलेलो होतो आणि आणखी पुढे जाऊ शकत नव्हतो. आणि मग मला थोड्या विश्रांतीसाठी दूर यावे लागले आणि मी केंटकी येथे वुल्फ क्रिक धरणावर माझा जन्म झालेल्या ठिकाणी सुमारे 3 दिवस घेतले. मला वाटते होय, मला आता खूप छान वाटत आहे, मी ठीक आहे. आणि मी घरी परतलो आहे आणि पहिली लहानशी गोष्ट माझ्या समोर आली ती म्हणजे आयकरासंबंध काही सरकारी कामकाज होते. मी पुन्हा सर्व प्रकारे त्याच्या मुळाशी गेलो तेव्हा मला जाणीव झाली की त्यासाठी 1 आठवड्यापेक्षा अधिक किंवा 2 आठवडे मला विश्रांती घ्यावी लागेल. आणि आता माझ्या सेवकाईत बदल होणार होता आणि माझ्याकडे कोणत्याही नियोजित सभा नव्हत्या. आणि हेच कारण आहे की मी एक प्रकारे स्वतःला बाजूला केले आहे आणि विचार केला आणि आता पुढच्या काही आठवड्यात मी विश्रांती घेईन, संपूर्ण विश्रांती घेईन आणि प्रभूची वाट पाहिन. आणि आपल्यातील बरेच लोक येथे आहेत, ते पूर्वीपासून आहेत, जे इतक्या दीर्घ काळापासून आमच्या बरोबर आहेत. त्यांच्या ध्यानात आहे की परमेश्वर आपल्याला काय म्हणाला आहे. त्याने सदैव ते पूर्ण केले आहे जे त्याने म्हटले आहे की तो करील. मला आठवते अगदी सुरुवातीस इथल्या मंडळी त्या सकाळी जेव्हा आम्ही आराधनालयाचा दगड रचला होता कसे त्याने ते माझ्या बायबलच्या पानावर लिहिलेले आहे आणि ते दगडात ठेवलेले आहे. त्या सकाळी तो महान दृष्टांत त्यात म्हटले हे तुझे निवास मंडप नाही. मी म्हणालो प्रभू तर ते कोठे आहे. त्याने मला खाली आकाशाखाली बसवले आणि एक वाणी आली आणि मी पाहिले आणि मला 3 वधस्तंभ दिसले जसे की ती झाडे आणि त्यांचे फळ असेच काही. आपणास ठाऊक आहे की तो दृष्टांत काय आहे. तो वर्षानुवर्षाकरिता लिहिला गेलेला आहे. दुसऱ्या दिवशी तेथले एक जुने पुस्तक उचलले, देवाने सांगितलेल्या काही गोष्टी वाचल्या, भाकीत केल्याप्रमाणे ज्या आधीच पूर्ण झाल्या होत्या त्या अल्पवयीन मुलांबद्दल आणि युद्ध कसे घडून येईल याबद्दल आणि त्या सर्व गोष्टी घडल्या आहेत. त्या महान भविष्यवाण्यांपैकी फक्त 2 गोष्टी शिल्लक आहेत, ती म्हणजे अंड्यांसारखी दिसणारी गाडी रिमोट कंट्रोल सह रस्त्यावर असेल, म्हणजे तुम्ही ती चालवत नाही, ती स्वतः नियंत्रण करते. आणि मग एक महान स्त्री उदयास येईल, कारण अमेरिका हे एक स्त्रीचे राष्ट्र आहे. आणि असे होईल एक महान स्त्री उदयास येईल आणि देशामध्ये राष्ट्राध्यक्ष होईल किंवा त्यासारखी असेल आणि मग तेथे संपूर्ण विनाश होईल, संपूर्ण राष्ट्र नष्ट केले जाईल आणि ते मी भाकीत करीतो. आता हे प्रभू परमेश्वर असे म्हणत आहे असे नाही, दुसरे स्त्रीविषयी ते आहे, ते प्रभू परमेश्वर असे म्हणत आहे असे आहे. पण मी 1933 भाकीत केले होते की 77 आधी जगाचा संपूर्ण नाश होईल. म्हणून मला हे तेव्हा माहीत नव्हते की त्यांच्याकडे असे काहीतरी आहे जे पूर्ण विध्वंस करू शकते जसे आता त्यांच्याकडे आहे. पण मी त्या देशाचा संपूर्ण नाश पाहिला, फक्त झाडांच्या खोडाचे बुंधे आणि त्यासारख्या गोष्टी उरल्या. तर ते त्याच्या मार्गावर आहे आणि जर या इतर सर्व गोष्टी त्याने सांगितल्याप्रमाणे घडल्या तर त्याही घडतील. हे अगदी येथे पवित्र शास्त्रात जसे सांगितले आहे तसेच आहे. तो काय म्हणतो, जर ख्रिस्त पहिल्या वेळी आला तर तो दुसऱ्यांदाही येईल आणि त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी घडतील. आणि हे यथायोग्य पाहून आणि जाणून की आम्ही आहोत एक राष्ट्र म्हणून आमचा क्रमांक लवकरच लागणार आहे, जाणतो की मंडळीचे स्वर्गरण होणार आहे. हे एका सेवकाचे किंवा कोणत्याही सामान्य मनुष्याचे हृदय हलवीत आहे हे जाणून की आम्ही या दिवसात आणि वेळेत राहत आहोत. मंडळीसाठी आतापर्यंत पृथ्वीवर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तींपेक्षा हा सर्वात महान समय आहे, तो आता आहे. म्हणून मी नक्कीच तुमच्या प्रार्थनेची अपेक्षा करतो. आणि मग मी निवास मंडपात पाहिले आणि मी पाहिले की त्यांच्याकडे ते मंडळी मंडळासाठी आणि अशा गोष्टींसाठी पुन्हा काही निवडणुका घेणार होते आणि सर्व काही होणार होते. आणि मंडळीला एका लहान सभेची थोडीशी प्रेरणेची गरज होती आणि तू नेहमीच माझ्याशी दयाळूपणे वागलास आणि मला आशीर्वाद दिलास आणि मी येथे असल्यापासून तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे असे वाटते. आणि मला खात्री आहे की तुमच्या बरोबर राहणे हे माझ्यासाठी आशीर्वाद ठरले आहे आणि मी जे काही सांगितले ते सत्य म्हणून तुम्ही सदैव स्वीकारले आहे, कारण मी ते देवाकडून जाणले आहे आणि मी मी त्याचे कौतुक करतो. मग मी सुरुवात केली आणि मग मला शोधून काढायचे होते आणि आपली मंडळी त्याचे मंडळ शक्तिमान करायचे होते आणि नंतर निवडणुकीकरिता आणि इतर गोष्टी. आणि मग मी विचार केला की यानंतर मी पुन्हा कार्यक्षेत्रात जाण्यापूर्वी बाहेर गेलो आणि थोडासा आराम केला. ते तुमच्या मध्येच ठेवा. आता ते बाहेरील लोकांसाठी नाही, ते या आराधनालयासाठीच आहे. आम्हाला या आराधनालयाची सभा हवी आहे जेणेकरून प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक चूक, सर्व गोष्टी ज्या आजपर्यंत चालू आहेत आणि कदाचित एकमेकांकडून थोड्याशा भावना, त्या मी त्यांच्यातील प्रत्येक घेणार आहे आणि त्यांना समोरासमोर आणणार आहे. म्हणूनच जर आपण यास तोंड देऊ इच्छित नसाल तर आपण हा देश सोडावा, हे चांगले आहे. कारण तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावे लागणार आहे, जसे आपण येथे या आराधनालयात करत असू. आणि सर्व काही सुरळीत केले पाहिजे, कारण आपण बंधू व भगिनी आहोत ज्यांनी भाकर मोडली आहे ख्रिस्ताचे शरीर आशीर्वादाच्या मेजावर. आणि काहीही नाही, परंतु सैतान चूक होईल असे काहीही करेल आणि भावना निर्माण करेल किंवा फाडून टाकेल किंवा त्यासारखे काही. आणि मी आपला भाऊ नेवील याला बरोबर घेणार आहे आणि आम्ही ठिकठिकाणी जाणार आहोत आणि लोकांना एकत्रित आणणार आहोत. जुने आराधनालय पूर्वस्थितीत येईपर्यंत, त्याच्या पायावर पुन्हा स्थापित होईपर्यंत, यासाठी की देवाच्या राज्यात जावे. आता मी हे बोलण्याचे हेच कारण आहे, कारण आज सकाळी हे आमच्या स्वतःच्या छोट्या समूहासमवेत आहे. आणि आता मी थोडी विश्रांती घेणार आहे आणि शक्य तितक्या लवकर परत येईल. मग मी पुन्हा कार्यक्षेत्रात उतरण्याची अपेक्षा करतो आणि यावेळेस प्रभूची इच्छा असल्यास माझी इच्छा आहे की जी काही थोडी रक्कम गोळा केली गेली आहे ती घ्यावी. आणि अशा प्रकारे मी स्वतः बाहेर हा परदेशी मिशन कार्यक्रम आणि माझ्यासाठी एक नवीन तंबू आणि काही नवीन उपकरणे घ्यावी आणि कार्यक्षेत्रात प्रारंभ करावा. चर्च मधून चर्च पर्यंत नव्हे तर आपल्या स्वतःच्या सभांमध्ये जाण्यासाठी. आता ज्याने मला आमंत्रित केले आहे त्यांची उपेक्षा करीत नाही, ते चांगले आहे. परंतु त्यांतील बहुतेक या अधिवेशनामध्ये आपणास आढळते. त्यांचे म्हणणे असे आहे की आपण तेथे असू आणि मग आपले सर्व मित्र आत येतात आणि नंतर तेथे पैशासाठी पुष्कळ मागणी केली जाते. या लोकांकडून पैसे काढले जातात. आताच हे माझ्या लक्षात येऊ लागले आहे. आपण समजता तर तेच आहे, ते बरोबर नाही. आम्हाला अशी जागा हवी आहे जेथे आम्ही त्यांना आणू शकतो. आपल्याला आपले पैसे आणण्याची गरज नाही, फक्त तुम्ही स्वतः या आणि परमेश्वराची सेवा करा. पहा, आणि म्हणून आता आणि माझ्या सेवकाने आताच वळण घेतले आहे. तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी त्या व्यक्तीचा हात धरत असे, फक्त तेथे उभा राहत असे आणि प्रभू मला सांगत असे की त्यांची समस्या काय आहे, म्हणत असे, मग तसे घडत असे. म्हणजे लोकांच्या अंतकरणांतील गुप्त गोष्टी समजतात. आपल्यातील प्रत्येकाला हे माहीत आहे की हे अगदी सांगितल्याप्रमाणे घडले आहे. आता ही पुढची पायरी आहे ज्याविषयी भविष्यवाणी आणि भाकीत केले गेले आहे, जी त्यापेक्षा फार पलीकडे जाणार आहे. समजले? आणि या समय ती बदलत आहे. आणि हेच कारण आहे की सैतान माझ्याशी आयकरा संबंधी झगडत आहे, मला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मी सरकारला सेवक म्हणून घेतलेल्या प्रत्येक पैशांवर आयकर देणे लागतो. 27 वर्षांपासून सेवकाईत प्रवेश केला तेव्हापासून हे असे नाही, कारण ते इथल्या चर्च मधून गेले आहेत. मी या मंडळीचा विश्वस्त आहे, ते अगदी बरोबर आहे, हे इथे रेकॉर्डवर आहे. तर मग जर मी या मंडळीचा विश्वस्त कोषाध्यक्ष आहे, मग येथे जगात असे काहीही नाही. सरकारला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही. ते मंडळीला प्रश्न विचारत नाही, ते मला मंडळीचा कोषाध्यक्ष म्हणून प्रश्न विचारत आहेत. आणि विश्वस्तांनी एका कागदावर स्वाक्षरी केली आहे जे बँकेकडे आहे. ही सर्व माझी रक्कम माझी स्वतःची संस्था असण्याऐवजी मी ते माझ्या मंडळीमधून पुढे केली आहे, कारण तीही एक प्रकारे एक स्वयंचलित संस्था आहे. आणि तसे करण्यासाठी मंडळीपासून पळ काढणे आणि ते सोडून देणे यात मला मदत करते. आणि त्यातून बाहेर पडणे आणि येथे मी कोणीच नसणे, मी लोकांना वचन दिले आहे की मी वेळोवेळी चर्चला परत येईन आणि त्यांना मदत करीन. म्हणूनच मी हे असेच ठेवले आहे, कारण मी तुम्हाला एक वचन दिले आहे. म्हणूनच मी एखादा व्यक्ती ठेवण्याऐवजी तशा प्रकारे मी राहिलो आहे. मग जर तुम्ही तसे करता, ते त्या संस्थेत गणते आणि मी ठामपणे संघटनेच्या विरोधात आहे. तर मी हे जसे आहे तसे देवाच्या हातात ठेवतो, जेणेकरून आपण देवाच्या राज्यासाठी पुढे जाऊ शकू. आता आज सकाळी आपल्याला या धन्य प्राचीन वचनाचा अभ्यास करायचा आहे आणि विश्वास करायचा आहे. आता मला हे देखील म्हणायचे आहे, मी बंधू इगन आणि इतर काही विश्वस्त जे इथे बसलेले आहेत त्यांना पाहिले. दुसऱ्या रात्री आमची विश्वस्त बैठक झाल्यानंतर हे खरे आहे की मी मंडळीपुढे जाहीरपणे सांगतो की तुमच्यातील प्रत्येक जण आता यापुढे एक एक नियुक्त विश्वस्त असणार नाही. तुम्ही निवडलेले विश्वस्त आहात आणि तुमचे नाव पुस्तकांवर आहे, ठीक आहे. आणि आता ते आणखी काही डिकन्सच्या निवडणुका घेणार आहेत आणि इतर काही, आणि बंधू नेवी हे या सभेनंतर लगेच त्यांना बोलावतील, ठीक आहे? आणि कोषाध्यक्ष वगैरेंसाठी, कारण आपण चर्चची स्थापना केली आहे, सर्व पार्श्वभूमी समजून घ्या, तयार व्हा, त्यानंतर आपल्याकडे संजीवन येऊ शकेल. आता आपण इथे पानांकडे वळण्यापूर्वी आपल्या रविवार शाळेच्या धड्यासाठी जिवंत देवाच्या या महान वचनाकडे, या पुस्तकाच्या लेखकाशी बोलत असताना आपण काही क्षण आपली मस्तके झुकवूया आणि आता प्रत्येक विचार, विरुद्ध असलेली प्रत्येक गोष्ट बाजूला ठेवूया जी आपल्याला आशीर्वाद प्राप्त करण्यापासून दूर ठेवते. चला प्रार्थना करूया. परम पवित्र आणि नीतिमान देवा, आम्ही आता तुझ्या धन्य भव्य उपस्थितीत आलो आहोत. तुला आमचे जीवन आणि आमचे जीव आणि आमचे शरीर, आमच्या सेवा आणि आमचे कलागुण अर्पण करीत आहोत आणि आमच्याकडे असलेले सर्व आम्ही ते तुझ्या पुढे सादर करीत आहोत. आणि तू आमच्याकडे पाहत असता प्रभू, जर तेथे कुठले उघड आणि कबूल न केलेले असे काही पाप असेल, आम्ही तुला सांगत आहोत हे प्रभू परमेश्वरा, की तू अशा ठिकाणी आपला पुत्र येशूचे रक्त लाव, कारण आम्ही हे जाणतो की आम्ही स्वतःमध्ये अपूर्ण आहोत आणि स्वतःला टिकवून ठेवणे हे आमच्यासाठी अशक्य आहे. परंतु आम्ही त्याच्या अनमोल रक्तावर आणि त्याच्या कृपेवर पूर्णपणे अवलंबून आहोत, यासाठी की त्याने ते आमच्या हिशोबी लावावे, यासाठी की आम्ही अयोग्य पापी एक दिवस धाडसाने तुझ्या उपस्थितीत यावे. हे प्रभू येशूचे रक्त आमच्या पुढे आणावे, जे तू भूतकाळात ते आपल्या एकमेव पुत्राचे रक्त म्हणून ओळखले होतेस, आणि जसे अभिवचन दिले आहेस की जर आम्ही आपल्या पापांची कबुली दिली तर त्याच्या कृपेने आम्ही नीतिमान ठरविले जाऊ. आणि प्रभू, आता आम्ही तुला अशी विनंती करीतो की तू आम्हास अशा चुकांची, उल्लंघन किंवा दुर्लक्षित पापांची क्षमा करशील, मर्यादेचे उल्लंघन की जर एखाद्या वाईट विचाराने, सैतानाच्या अग्निमय गोष्टींद्वारे आमच्या आत्म्यास दुभांगले असेल तर तू तुझ्या आणि तुझ्या लोकांच्या या दुष्ट शत्रूला पळवून लाव. आणि आम्ही अशी विनंती करीतो की तू यावेळी वचन धारण करण्यासाठी पवित्र आत्मा पाठवावा, तसे आम्ही स्वतःला साधन म्हणून देतो की तू आमच्याद्वारे बोलशील आणि आमच्याद्वारे तुझे शब्द ऐकशील. आणि आम्ही परत तुझ्याकडून ते प्राप्त करू आणि आज हे स्थान सोडताना आम्हाला असे वाटेल की आम्ही ख्रिस्ताच्या कार्यासाठी पुन्हा जुळविले गेले आहोत. पवित्र आत्म्याच्या भेटीमुळे आम्ही आज रात्री आणि उद्याच्या सेवेसाठी अधिक लायक होऊ शकतो. सर्वत्र आमच्या बंधूंना, जगभरातील मंडळींना आशीर्वाद दे, जे या वाईट दिवसात जीवनाचा संदेश धरून आहेत. आम्हाला असे वाटते की काम करण्यासाठी बराच वेळ शिल्लक राहिला नाही, कारण रात्र लवकर येत आहे, युद्धाचे ढग पुन्हा पसरत आहेत, वाईट दिवस जवळ आहेत. आणि आम्ही प्रार्थना करीतो की तू आम्हाला यापूर्वी कधीच केले नव्हते असे काम करू दे परमेश्वरा. आमच्या थकलेल्या शरीराला विश्रांती दे आणि आम्हाला युद्धात परत पाठव, कारण आम्ही हे प्रभू येशूच्या नावाने मागतो आणि आम्ही त्याच्याद्वारे प्रार्थना करतो. आमेन.
As we open this morning the Bible to the 11th chapter of the book of Hebrews.
या सकाळी आपण बायबलच्या इब्री लोकास पुस्तकाचा 11वा अध्याय उघडूया. बुधवारी रात्री आपण इब्री लोकास पुस्तकाच्या 7व्या अध्यायावर बोलत होतो. मलकीसदेक, वडील व आई नसलेला, जन्मदिवस किंवा जीवनाचा अंत नसलेला. आणि मला वाटते की कदाचित या सकाळी हे अद्भुत पुस्तक पुन्हा उघडणे योग्य ठरेल. आधीच्या वाचनामध्ये आम्हाला जे म्हणायचे होते त्याची पार्श्वभूमी आपल्याकडे आहे, आणि दहावा आणि नववा अध्याय वगळून जे यज्ञविषयक नियम आहेत, आपण विश्वासाच्या ठिकाणी येऊ. आणि येथे इब्री लोकाच्या पुस्तकात 11वा अध्याय आणि 23व्या वचनापासून सुरुवात करू. आपण हे असे वाचतो, जेव्हा मोशेचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आई वडिलांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले आणि त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धन संपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. मला आज सकाळी विश्वासाने निवडावे हा विषय घ्यायचा आहे आणि मला मजकूर घ्यायचा आहे 23व्या अध्यायातील पहिले 3 शब्द, विश्वासाने मोशेने. आणि विश्वासाने निवडणे, आपण ज्या बहुतेक गोष्टी करतो आपण विश्वासाने निवड केली पाहिजे. आणि आपल्याला आढळते की ज्या सर्व गोष्टी मोशेने केल्या ज्यांची पुनरावृत्ती करण्यासारख्या आहेत त्या विश्वासाने होत्या, पाहण्याद्वारे नव्हे परंतु विश्वासाद्वारे. आणि हेच कारण आहे की मी या सकाळी या स्थितीतील मंडळीसाठी हा विषय निवडला आहे, जे आमच्या अगदी आपल्या शाळांमध्ये आणि आजूबाजूला आपल्याला इतके वैज्ञानिक शिक्षण मिळाले आहे, यामुळे आम्ही लोकांना विश्वासापासून दूर नेले आहे. आता विश्वास विज्ञानाने सिद्ध केला जात नाही. विश्वास असा आहे ज्यास विज्ञान पाहत नाही. आणि आपण जर आपण हा महान विश्वास कधी गमावतो तर आपण पूर्णपणे अंधारात आहोत. आपण कितीही शिक्षित असलो तरीही आपण विश्वास ठेवण्याच्या आपल्या स्वतःच्या पद्धतीनुसार आपण देवाचे वचन कसे स्पष्ट करू शकतो? देवाला संतुष्ट करण्याचा तेथे कोणताच मार्ग नाही, केवळ विश्वासाद्वारे. पवित्र शास्त्र असे स्पष्टपणे सांगते आणि ते विश्वासाने होते. पवित्र शास्त्र म्हणते आणि विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. म्हणून जर विश्वास विज्ञानाशी असहमत असेल आणि विज्ञान विश्वासाशी असहमत असेल तर ते परस्परांना अगदी काठावर उभे करते. तर मग आपण निवड केली पाहिजे जशी मोशेने केली. विश्वासाने आम्ही विश्वास ठेवतो. तर जर आपण विश्वास गमावला तर आपल्याला देवाकडून कधीही प्रार्थनेचे उत्तर मिळणार नाही, कारण देवाकडे येणाऱ्याने प्रथम असा विश्वास केला पाहिजे की तो आहे आणि जे त्याचा शोध घेतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे. म्हणून जर आपण विश्वास गमावला तर आपल्या प्रार्थना रद्द केल्या जातात, आपल्याला काहीही मिळत नाही. म्हणून आज सकाळी आपण हाच विचार करू शकतो की विश्वास पकडून ठेवा. मग जर आपण विश्वास गमावला तर आपल्या सर्व आशा संपल्या आहेत. आणि जर आपण विश्वास गमावला तर आपली सर्व आध्यात्मिक वास्तविकता नाहीशी झाली आहे, कारण तुम्ही दिसणाऱ्या गोष्टींवर तुमचा विश्वास ठेवू शकत नाही, कारण ज्या गोष्टी तुम्ही पाहता त्या सर्व नाशवंत आहेत. जर आपण एखादा महान व्यक्ती, एखादा महान सेवक किंवा एखादी मोठी मंडळी याकडे पाहतो तर ते सर्व एक दिवस नाश पावतील. आणि जर आपण एखाद्या महान राष्ट्रांकडे किंवा महान शस्त्राकडे पाहतो तर ते सर्व एक दिवस नाश पावतील. आणि तर मग आपण विश्वासाने जगले पाहिजे. ज्या गोष्टी विज्ञान घोषित करीत नाही आपण विश्वासाने विश्वास ठेवतो. आता जर आपण विश्वास गमावला तर आपण आपले गौरव गमावतो. आता जर आपण विश्वासापासून दूर गेलो तर आपण मंडळीला बौद्धिक क्षेत्रात घेऊन जातो. आणि बऱ्याच वेळा लोकांमध्ये असा विचार केला जातो की ती एक मोठी मंडळी होती म्हणून आणि त्यांच्याकडे महान मंडळ्या, महान मनोरे आणि पुष्कळ उत्तम पोशाख घातलेले आणि सभ्य लोक आणि पुष्कळ अर्थसहाय्य की त्यांना अशा गोष्टी परवडतील. आम्ही बऱ्याचदा विचार केला की ते प्रेरणादायक होते. हे विशिष्ट चर्च प्रेरणादायक असले पाहिजे. किंवा आपल्याला बऱ्याचदा वेगवेगळ्या सेवकांचा संदर्भ दिला जातो जे कार्यक्षेत्रात असतात आणि ज्यांच्याकडे मोठ्या गर्दीच्या सभा असतात. आणि कधी कधी आम्हाला वाटते की ते प्रेरणेची चिन्हे आहेत. पण हे पूर्णपणे सत्य नाही. ती मानवी प्रेरणा आहे. पण खरी प्रेरणा ईश्वराची इच्छा पूर्ण केल्याने येते. पहा, मग ते एक असो किंवा फक्त मुठभर, मग ती मोठी मंडळी असो किंवा एक छोटी मंडळी असो, काही फरक पडत नाही. तो एक महान बोलणारा वक्ता असो किंवा फक्त एक माणूस ज्याला त्याच्या बाराखडीचे क्वचितच ज्ञान असेल, त्याने काही फरक पडत नाही. हे त्याने आणलेल्या संदेशावर अवलंबून आहे की ते देवाच्या वचनाने प्रेरित आहे की नाही, किंवा हे मानवी प्रेरणेच्या बौद्धिक संकल्पनेतून प्रेरित आहे. काही लोक प्रभावी वक्तव्यामुळे प्रेरित होऊ शकतात, हे ते योग्य ठरवत नाही. कधी कधी ते उत्तेजित होतात कारण तो माणूस इतका प्रशिक्षित असतो की तो आपला मुद्दा पुढे करू शकतो. याचा अर्थ असा नाही की तो देवाचा आहे. समजले? हे केवळ देवाच्या चिरंतन शाश्वत आशीर्वादात वचनाद्वारेच आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि ती पवित्र आत्म्याद्वारे दिली जाते. विश्वासाने आम्ही ती प्राप्त करतो. आता आपण मोशे आणि त्याच्या आयुष्याचा एक महान काळ याविषयी विचार करू. आणि आपण मागे त्याचा जन्म आणि देव त्याची काळजी कशी घेतो याबद्दल वाचले. परंतु मोशेच्या जीवनात एक अशी वेळ आली जेथे त्याची एक निवड करण्याची वेळ होती. जर आपण बरोबर वाचले तर आपल्याला कळते की तो फारोच्या कन्येचा पुत्र होता आणि सिंहासनाचा वारस होता आणि मिस्रामध्ये पुढील फारो झाला असता. म्हणून जेव्हा तो वयात आला आणि प्रौढ झाला, तो सभोवताली पाही तेव्हा त्याच्या लक्षात येईल आणि तेथे ते गुलाम चिखलाच्या खड्ड्यात काम करीत असत. आणि जसे तो फारो राजवाड्याच्या खिडक्यांमधून गुलामांवर पाहत असे, त्याच गुलामांना मोशे पाहत असे. पण तेथे पाहण्यात खूप फरक होता. आज सकाळी काही मिनिटांसाठी मी याच विचाराच्या आधारावर सुरुवात करू इच्छितो. आणि स्वर्गातील देव येथील प्रत्येक हृदयास त्याच्या घरी आणो. आपण एखाद्या गोष्टीकडे कसे पाहतो त्यानेच तर फरक पडतो. एक महान सुवार्तिक जॉन स्प्राउल, जो बंधू बॉसवर्थच्या सेवकाईद्वारे बदलला होता, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ओल्ड ग्लोरी बाण आठवत असेल. तो म्हणाला, आपली प्रिय जोडीदार आणि पत्नी हिच्या मृत्यूपूर्वी एके दिवशी तो सहलीला जात होता ते फ्रान्समधील ला सॅले लॉरेन येथे होते आणि मला त्या ठिकाणी भेट देण्याचे भाग्य मिळाले आणि मार्गदर्शक त्यांना बागेतून बाहेर घेऊन जात होता आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवित होता. ते वधस्तंभावर खिळलेल्या प्रभू येशूच्या एका विशिष्ट पुतळ्याजवळ आले आणि श्रीमान स्प्राऊल ते पाहत उभे होते. तो आणि त्याची पत्नी आणि त्यांच्या अंतकरणात या कलाकाराच्या किंवा मूर्तीकाराच्या मनात काय असेल याविषयी टीका करीत होते जे त्याने दगडात कोरले होते. प्रभू येशूच्या प्रेमाचे आणि दयेचे प्रतिनिधित्व करणारी ही एक भयानक दिसणारी गोष्ट होती आणि हे सर्व कसे ओबडधोबड आणि ठेचले गेलेले दिसत होते. आणि तो मार्गदर्शक श्रीमान स्प्राऊल कडे आला आणि तो म्हणाला, श्रीमान, मला असे वाटते की आपण प्रभू येशूच्या या पुतळ्याची टीका करीत आहात. आणि तो म्हणाला, मी करीत आहे. आणि तो म्हणाला, मला यात बिलकुल आश्चर्य वाटत नाही कारण बहुतेक लोक जेव्हा त्याकडे पाहतात प्रथम त्यावर ते टीका करतात. आणि श्रीमान स्प्राऊल म्हणाले, का मला अशा गोष्टींकडे पाहून कुठली दया किंवा प्रेरणा दिसत नाही. म्हणून मी विचार करीत आहे की शिल्पकाराने हे असे का केले. आणि शिल्पकार म्हणाला, श्रीमान स्प्राऊल, हा पुतळा ठीक आहे. आणि शिल्पकाराच्या मनात योग्य गोष्ट होती, परंतु समस्या कुठे आहे ती तुमच्या बरोबर आहे. आपण जसे त्याच्याकडे पाहता तसा तो आहे. आणि मग त्याने त्याचा व त्याच्या बायकोचा हात धरला आणि त्यांना त्या वधस्तंभाच्या पायाजवळ वेदीपाशी नेले आणि तो म्हणाला, आता श्रीमान स्प्राऊल, आता वर पहा. आणि जेव्हा त्याने वर पाहिले तेव्हा तो म्हणाला की जणू काही त्याचे हृदय बंद पडले. त्यात किती फरक होता. तिथे उभे राहणे आणि त्याकडे त्या दिशेने पाहणे आणि खाली उतरावे आणि त्या दिशेने पहावे ज्या प्रकारे पाहण्यासाठी तो तयार केला गेला होता. आणि देव हा तशाच प्रकारे आहे. विश्वासही तशाच प्रकारे आहे. आपण त्याकडे ज्या प्रकारे पाहतो तसा तो आहे.
If you look at it as some sort of a historical Bible, of something that was in
जर आपण त्याकडे एक प्रकारचे ऐतिहासिक बायबल म्हणून पाहिले जे मागील काळात घडून गेले आहे, आपल्याला बायबलचे खरे मूल्य कधीही कळणार नाही. आपण आपल्या गुडघ्यावर गेलो पाहिजे आणि या बायबलच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत आणि पवित्र आत्म्याच्या नजरेने त्याकडे पाहिले पाहिजे. मी आज सकाळी या प्रेक्षकांना विचारेन, जर तो ऐतिहासिक देव सारखाच देव नसेल तर तो आज आपल्यासाठी काय चांगले काम करी. देव काय चांगले करतो जो मोशेला घेऊन जातो व त्याच्यासह चमत्कार करतो जे त्याने केले होते. जर तो तोच देव नसेल अशा देवाचे वाचन केल्याने आपले काय भले होणार. तो कसा चांगला देव आहे जर तो आजही सारखाच देव नाही ज्याने त्या अग्नीच्या भट्टींतून इब्री मुलांची सुटका केली. तो कसा चांगला देव आहे ज्याने गत दिवसात चांगले आणि वाईट यांच्यामध्ये निवाडा केला. आणि जर वाईटाला शिक्षा आणि नीतिमानाला आशीर्वाद दिला, जर तो आजही सारखाच देव नसेल आपण चर्चला कशासाठी जातो. जर तो न्याय करणारा तोच देव नाही तर आपण कशाला जगाच्या गोष्टींपासून वेगळे होतो. आणि तेच मत जे तो सदैव होता, ते देवासाठी कसे चांगले असेल जो देव उग्र ताप आलेल्या स्त्रीला आपल्या हाताने स्पर्श करू शकतो आणि ताप निघून जातो. जर तो आज तोच देव नाही तर मरणानंतर चार दिवसांनी आपल्या मित्राला थडग्यामधून उठविणाऱ्या देवाची सेवा करणे कसे चांगले असेल. जर तो आज तोच देव नाही तर विश्वासाने आपण असा विश्वास ठेवतो की एका गौरवी दिवशी तो आपल्याला पृथ्वीवरून बोलावी. जर आपण एक चमचाभर राख असलो तरी आपण ते कसे सिद्ध करू शकतो? आपण ते सिद्ध करत नाही, आपण यावर विश्वास ठेवतो. आपल्याला काहीही सिद्ध करण्यास सांगितले नाही, आपल्याला यावर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे. विश्वासाने मोशेने अमुक अमुक केले, आणि जसे मोशेने एक तरुण असता राजवाड्याच्या खिडकींतून त्या गुलामांकडे पाहिले, त्याने तोच गलिच्छ घाणेरडा घाणीने माखलेल्या गुलामांचा समूह पाहिला जो फारोने पाहिला. आणि जेव्हा फारोने व मिस्र्यांनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा ते गुलामांच्या समूहाशिवाय दुसरे काहीच नव्हते. ते सर्व त्यांच्यासाठी चांगले होते, केवळ मानवी चिखल मळणारे कामगार म्हणून. फारो ज्या शहरांचे बांधकाम करीत होता त्या शहराच्या उपयोगासाठी चिखलाच्या विटा बनवित होते. अशा प्रकारे मिस्री लोक व फारो गुलामांकडे पाहत होते. परंतु मोशे जेव्हा तो त्यांच्याकडे पाही तेव्हा मोशेचे पाहणे वेगळे होते. जेव्हा तो खिडकी जवळून जाताना त्यांच्या चेहऱ्यावरील मोठे खड्डे, त्यांच्या गालावर ओंघळणारे अश्रू पाही आणि त्यांची वाकलेली शरीरे, तो त्यांच्याकडे देवाचे लोक म्हणून पाही. त्याने त्यांच्याकडे गुलामासारखे पाहिले नाही, त्याने त्यांच्याकडे देवाचे निवडलेले लोक म्हणून पाहिले. आणि ओ, जसे मी एका देशांतून दुसऱ्या देशात आणि एका राष्ट्रांतून दुसऱ्या राष्ट्रात प्रचारासाठी जातो, जेव्हापासून मी या छोट्या मंडपाचे दरवाजे सोडले आहेत, ती एक आंतर सांप्रदायिक संस्था आहे जेथे नियम नाहीत परंतु प्रेम, कोणतेही पुस्तक नाही परंतु बायबल, आणि कोणताही पंथ नाही परंतु ख्रिस्त. मी देवाच्या मुलांकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि नाकारलेल्यांवर देवाचे निवडलेले आणि नियुक्त लोक म्हणून. मी त्यांना ब्रॅनम आराधनालयाशी संलग्न आहात की नाही ते विचारत नाही. मी त्यांना विचारत नाही की ते मेथडिस्ट आहेत किंवा ते प्रेस्बिटेरियन आहेत किंवा जर ते पेंटिकॉस्टल किंवा नाझरीन किंवा पिलिग्रिम होलीनेस आहेत. मला फक्त त्यांच्यावर देवाचे लोक म्हणून पाहायचे आहे आणि त्यांची कृत्ये आणि त्यांच्या कृती पाहत आहे की ते प्रभू परमेश्वराचे सेवक आहेत. आणि माझे अंतकरण त्यांच्यासाठी सहभागिता करण्याची इच्छा करते, मग ते कोणतेही नाव धारण केलेले का नसोत. मी केवळ त्यांच्या सहभागितेची इच्छा करतो. मी त्यांच्यावर प्रेम करतो कारण मला माहित आहे की ते देवाचे लोक आहेत. जेव्हा मी एखादी स्त्री लांब स्कर्ट घातलेली आणि जिचे केस मागे व्यवस्थित विंसरलेले रस्त्यावर खाली येताना पाहतो आणि एक सभ्य दिसणारा पोशाख घातलेली आणि मी आणखी एक तरुण स्त्री पाहतो, कदाचित त्याच वयाची, लहानशी विजार घातलेली, ती कदाचित दिसण्यात जगाच्या दृष्टीने त्या लांब केस असलेल्या स्त्रीपेक्षा दुप्पट सुंदर असेल, परंतु मी ख्रिस्ती लोकांप्रमाणे कपडे घातलेल्या त्या मुलीची बाजू घेईन. जरी ते तिच्याकडे पाहून हसत असती आणि तिला धर्मवेडी म्हणते, तरीही मी माझी बाजू घेईन. ती कदाचित दुसऱ्या मुलींसारखी सुंदर नसेल स्वाभाविकरित्या, परंतु ती काहीतरी पाहते. विश्वासाने ती त्याला पाहते जो अदृश्य आहे, जो तिच्या जीवनाला मार्ग दाखवित आहे. जेव्हा मी एखाद्या मनुष्याला काम करताना पाहतो, ज्याला डीकन किंवा प्रचारक किंवा धर्मवेडा म्हटले जाते, कारण तो धूम्रपान आणि बियर मद्यपान करण्यास नकार देतो आणि नृत्य करण्यासही नकार देतो जसे त्यांच्यातील इतर करतात, आणि त्याला एक धर्मवेडा म्हणतात. माझे हृदय त्याच्यासाठी तुटते. तो माझा भाऊ आहे जो खाली या मिस्राच्या भूमीमध्ये आहे, ज्यामुळे आपले अंतकरण त्याला मिठीत घेण्याची इच्छा करते आणि म्हणते, भाऊ आपण या देशात प्रवासी आणि परके आहोत, आणि मला तुमच्या बरोबर सहभागिता करण्याची इच्छा आहे. मोशेला निवड करावी लागली, विश्वासाद्वारे निवड. फारोच्या मुलीचा पुत्र होण्याच्या संधीवर किती तरुण पुरुष तयार झाले असतील. मोशेला मिळालेल्या संधीवर किती तरुण पुरुषांनी उड्या मारल्या असतील. जगातील सर्व आनंद आणि आकर्षणाचा आनंद उपभोगण्यासाठी, मिस्राचा राजा बनण्यासाठी, सर्व जग त्याच्या पायाशी आणण्यासाठी किती मूर्ख गोष्ट आहे. त्याच्या काळातील तरुणांनी विचार केला असेल जेव्हा मोशेने देवाच्या पीडित व दुःखी लोकांसोबत आपले स्थान निवडले. त्याने हे का केले? विश्वासाने. जेव्हा त्याने आपली दृष्टी वर केली तेव्हा त्याने या जगाच्या अत्यंत आकर्षक सौंदर्या पलीकडे पाहिली. त्याने पापाच्या सुखांच्या पलीकडे पाहिली. आणि बायबल म्हणते की विश्वासाने जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. आणि त्याने परिणामाची पर्वा न करता देवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. यात बदल झालेला नाही. आपल्यातील बरेच जण ज्याला आपण चांगली इमारत म्हणतो त्याकडे जाऊ शकतात. आपण कदाचित सहभागिता आणि चांगल्या ठिकाणी बसण्याचा आनंद घेऊ शकतो. आपण कदाचित मद्यपान, धूम्रपान आणि कपडे घालणे आणि जगासारखे वागणे यासाठी अधिक लोकप्रिय असू शकतो. पण काय महत्वाचे आहे? आपण आपली दृष्टी वर लावली आहे आणि विश्वासाने आपण जो अदृश्य आहे त्याला पाहता. आणि या दिवसातील नाकारलेल्या आणि तथाकथित देववेड्या लोकांबरोबर तुम्ही उभे राहिला आहात, कारण विश्वासाने आपण जो अदृश्य आहे त्याला पाहतो, छळ व दुःख सहन करण्याचे निवडतो. मी लोकांना असे म्हणणार नाही की त्यांनी पीडित होण्यासाठी निवड केली पाहिजे. मी असे म्हणत नाही की आपण दुःख निवडले पाहिजे. असे करणे मानवी गोष्ट नाही. परंतु जर दुःख कर्तव्याच्या मार्गावर असेल तर ते येताच आपण घेऊया. माझी इच्छा नाही की तुम्ही काहीतरी कोणासाठी करावे की कोणी तुमची मस्करी करावी. माझी इच्छा नाही की आपण वेगळ्या गोष्टी बोलाव्या की मी एक आहे, मी अशा चर्चशी संबंधित आहे जे जगातील अमुक अमुक गोष्टीत विश्वास ठेवित नाही आणि यासारख्या गोष्टी. फक्त लोकांना तुमची मजा करू देण्यासाठी आपण ते स्वतःवर आणत आहात. मी तुम्हाला असे मी म्हणणार नाही की आपण इथे बाहेर जावे आणि विक्षिप्त असे काहीतरी करावे. मला असे वाटत नाही की आपण तसे करावे जेणेकरून कोणी म्हणेल की आपण धर्मवेडे आहात. तुम्ही ते स्वतःवर ओढून घेत आहात. परंतु जर ते देवाच्या प्रती असलेल्या तुमच्या कर्तव्याच्या मार्गात असेल तर जगाला काय म्हणायचे आहे ते म्हणू द्या. तुम्ही जगत रहा. तुम्ही निवड करा. प्रत्येक पुरुष आणि स्त्रीला ही करावी लागते. मोशेने जे पाहिले ते फारोने पाहिले असते तर काय झाले असते? त्याने लोकांचे हाल पाहिले. काय किंमत द्यावी लागणार हे त्याला माहीत होते. परंतु पापाचे सुख भोगण्याऐवजी त्याने विश्वासानेच ते निवडले. येथे कदाचित लहान तरुण स्त्रिया, आकर्षक तरुण स्त्रिया बसल्या असतील. जग आपणास सांगण्याची इच्छा करेल, असे आणि असे करा, तू सुंदर आहेस, आपले शरीर खूपच सुंदर आकाराचे आहे, तुम्ही ते दाखवायला हवे. पण माझ्या बहिणी, आपले डोळे वर करून त्या पलीकडे पहा, त्याच्याकडे पहा ज्याने म्हटले आहे की स्त्रीने पुरुषांचे वस्त्र घालणे हे घृणास्पद आहे. जर आपल्या समाजाच्या लोकांमधील पुरुष, जर त्या स्त्रिया ज्यांच्या सोबत आपला संबंध आहे त्यांनी म्हटले ते लांब केस कापा, ते थंड वाटेल, ते असे तसे किंवा इतर असेल, किंवा ते आपल्यासाठी अधिक चांगले होईल, तुम्ही ते ऐकू नका. तुम्ही तुमचे डोळे वर लावा आणि विश्वासाने त्याला पहा ज्याने म्हटले आहे की स्त्रीचे केस तिचे गौरव आहे. आणि तिने ते कापू नयेत. जर ते म्हणतात ते लोकप्रिय होईल, जर आपण संगतीप्रिय मद्यपेय घेतले तर आपली नोकरीच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल किंवा तुमच्या मालकाशी चांगले संबंध होतील. जर तुम्ही बाकीच्या स्त्रियांप्रमाणे सिगारेट ओढल्यास तुमचे तुमच्या शेजाऱ्यांमध्ये अधिक चांगले सामाजिक स्थान होईल. विश्वासाने आपली दृष्टी वर लावा आणि ज्याने म्हटले आहे त्याच्याकडे पहा की हे शरीर अपवित्र करा आणि मी त्याचा नाश करीन. विश्वासाने आम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवतो. हे असे काही नाही जे आपण पाहिलेले आहे, हे असे काही आहे ज्यावर तुमचा विश्वास आहे. विश्वासाने मोशेने केले आणि या विश्वासाच्या मार्गात अशी एक वेळ येते जेथे निवड करावी लागते. लोटाने ती घोड चूक केली जी आपण करतो. पुष्कळ वेळा आपण आपल्या फायद्यासाठी निवड करतो. आपण गोष्टी निवडतो ज्या अधिक चांगल्या असतील. कधी कधी मंडळीमध्ये किरकोळ भांडण होते आणि कोणी म्हणेल, बरं डिकन किंवा पाळक या बाजूला आहेत, त्याकडे पाहू नका, जे नीतिमत्व आहे त्याकडे पहा, ती गोष्ट बाहेर काढा आणि त्या दोघांना एकत्र आणा. ती सुभक्ती आहे. तेथे एक निवड आहे आणि आपण स्वतःसाठी निवडतो. आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी काहीतरी निवडतो. परंतु मोशेने पीडा व अपमान निवडले यासाठी की त्याला देवाच्या लोकांबरोबर चालता यावे. आता याचा विचार करा, ते लक्षपूर्वक ऐका. देवाच्या लोकांबरोबर दुःख निवडले आणि ती मोठी संपत्ती आहे असे गणले, कारण जो अदृश्य होता त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. आता एकदा लोटाला ही निवड करावी लागली आणि असे असू शकते की आज सकाळी येथे पुरुष आणि स्त्रिया असतील जे आपली अंतिम निवड करतील. आपण आज आहात जे आपण आहात, कारण बऱ्याच वर्षांपूर्वी आपण आता जे आहात त्याची आपण निवड केली होती. आणि आपण आता काय निवडता हे ठरवेल की आपण आजपासून 5 वर्षानंतर काय असाल. आजपासून 5 वर्षानंतर आपण एक मिशनरी होऊ शकता. आजपासून 5 वर्षानंतर आपण एक प्रख्यात ख्रिस्ती असू शकता. किंवा आजपासून 5 वर्षानंतर आपण नरकात असू शकता, कारण आपण चुकीचा निर्णय घेतला. आजपासून 5 वर्षानंतर आपण एका बाथरूम मध्ये पिकदानी साफ करीत असाल. आजपासून 5 वर्षानंतर आपण रस्त्यावर वेशा असू शकता. किंवा आपण एखादा पुरुष किंवा एक स्त्री असू शकता जे तुम्ही ख्रिस्तासाठी केलेल्या तुमच्या निवडीमुळे तुम्ही कोणत्याही समाजासाठी सन्माननीय असाल. आजपासून 5 वर्षानंतर आपण गौरवामध्ये असू शकता, स्वर्ग रोहनामध्ये गेलेले असू शकता, कारण आपण आज आपली निवड केली आहे. परंतु तुम्हाला निवड करावी लागेल आणि तुम्हाला जे दिसत आहे त्याकडे पाहू नका. विश्वासाने आपण जे पाहत आहात त्याची निवड करा. केवळ तीच गोष्ट गृहीत धरली जाईल जी तुम्ही विश्वासाने निवडता. लोट त्याला निवड करावी लागली. अब्राहमाने लोटाला त्याची निवड दिली आणि देव आपल्याला आपली निवड देतो. आजच तुम्ही निवड करा की तुम्ही कोणाची सेवा करणार. एदेन बागेत तेथे एक ज्ञानाचे झाड होते आणि एक जीवनाचे झाड होते. मनुष्याला त्यापैकी त्याच्या इच्छेनुसार एक निवडण्याचा विशेष अधिकार देण्यात आला होता आणि आजही तसेच आहे. एक स्वतंत्र इच्छा असणारा म्हणून तुम्हाला तुमचा विशेष अधिकार देण्यात आला आहे की तुमच्या इच्छेप्रमाणे निवड करावी. माझा तुम्हाला असा सल्ला आहे की तुमच्या सभोवतालच्या आधुनिक गोष्टींकडे पाहू नका आणि लोकप्रियता आणि अत्यंत आकर्षक सौंदर्य जे तुम्हाला मिळू शकते, परंतु त्याऐवजी विश्वासाने त्याला निवडा ज्याने वचन दिले आहे की एक दिवस तो येईल आणि सर्व चुकीचे सुधारील आणि तुम्हाला अनंत काळचे जीवन देईल आणि तुम्हाला उठवेल. काही फरक पडत नाही जर आपण प्रभूच्या काही लोकांसमवेत तिरस्कृत ठरलेला मार्ग स्वीकारता. ती निवड करा. जर तिथे तुमच्या समोर समस्या असतील, जर देशात समस्या असतील, जर मंडळीत समस्या असतील, जर घरात समस्या असतील, त्या कुठेही असल्या तरी काही फरक पडत नाही. आपली निवड करा. विश्वासाने मी देवाची सेवा करीन. मी त्याच्या उपस्थितीत माझे हृदय नम्र करीन. मी देवाच्या लेकरांबरोबर पुढे जाईन. मी त्यांना तिरस्कार युक्त व नाकारलेले पाहतो आणि त्यांना काढून टाकलेले आणि त्यांची चेष्टा केलेले पाहतो. पण तरीही मी माझ्या कर्तव्य पदावर राहीन. मी त्यांच्या बरोबर राहीन आणि जेव्हा ते रडतात मी त्यांच्या बरोबर रडेन. आणि जेव्हा तेथे दुःख असेल तेव्हा मी त्यांच्या बरोबर दुःख करेन. ते ज्या प्रकारे जगतात मी जगेन. जसे नामी म्हणाली किंवा रूथ नामीला म्हणाली, तुझे मार्ग माझे मार्ग असतील, माझे मार्ग तुझे मार्ग असतील, तू जेथे राहशील तेथे मी राहीन, तू जेथे जाशील तेथे मी जाईन, तू ज्या देवाची सेवा करशील तो माझा देव होईल. जरी आपण विचार करीत असाल, आपण कोणीतरी आहात, तुमच्या सत्सद्वेक बुद्धीची कुचंबना होत असली, तरी ती निवड करा, स्वतःला बाजूला करा आणि प्रभूच्या तुच्छ लोकांबरोबर तुमचा मार्ग घ्या आणि सेवेच्या क्षेत्रात आणि कर्तव्याच्या पदावर निष्ठावान रहा. लोटाने आजूबाजूला पाहिले, तो म्हणाला मला एक निवड मिळाली. आणि त्याने सदोमाकडे पाहिले, जे अब्राहमानी पाहिले होते त्यापेक्षा त्याने चांगले गवताळ शेत पाहिले. आणि तेथे अब्राहम राहत होता, त्याने आपल्या गुराढोरांना चारण्यासाठी जाडजूड आणि चांगली गुरेढोरे मिळविण्याच्या संध्या पाहिल्या. मी आशा करीतो की मी कोणाच्याही भावना दुखवत नाही, परंतु बऱ्याच प्रचारकांची अशी भूमिका असते, सुवार्तेसह तडजोड करण्यासाठी, जे असा विचार करीतात की त्याद्वारे त्यांना अधिक पैसे मिळतात, एक भोजनाचे तिकीट. त्याऐवजी मी नापीक देशात राहीन, ओढ्यामधून पीन आणि सोडा बिस्किटे खाईन. जिवंत देवाच्या वचनावरील माझ्या विश्वासाच्या दृढतेवर तडजोड करण्यापेक्षा मी माझा मार्ग घेईन. त्यांच्यातील काही जण म्हणाले, बिली तुझ्या सभामध्ये काय समस्या आहे, कारण तेथे बरेच पेंटिकॉस्टल आहे. असे एक मोठा संप्रदायाचा सेवक म्हणाला. मी म्हणालो, तुमचा संप्रदाय माझ्या सभेला प्रायोजित करेल का? फार काळ झाला नाही, लूक मासिकामध्ये मला वाटते तेथे एक लेख आला होता, आणि तेथे लेखक म्हणाला, पेंटिकॉस्टल लोकांबद्दल बोलला. तो म्हणाला, पेंटिकॉस्टल मंडळी ही जगात आज सर्वाधिक वेगाने वाढणारी मंडळी आहे. का? याचे कारण हे आहे की पुरुष आणि स्त्रियांनी त्यांची दृष्टी वर लावली आहे आणि ते दूरचे पाहत आहेत. आणि लेखकाने पेंटिकॉस्टल लोकांचे देखील कौतुक केले. होय, अर्थातच ते म्हणाले, तेथे त्यांच्यांते काही जण होते जे अत्यंत पुरोगामी बनले आणि वगैरे. पण मेथडिस्ट एका पंथाची उपासना करतात, ते पंथाद्वारे देवाची उपासना करतात. बॅप्टिस्ट आणि प्रेस्बिटेरियन्स तेच करतात, पण पेंटिकॉस्टल त्याच्या बायबलद्वारे उपासना करतो. विश्वासाने आपण अभिवचन पाहतो, मी माझे सर्वस्व त्यांच्या बरोबर घेईन. त्यांचा कितीही तिरस्कार केला गेला तरी हरकत नाही, तरीही मी त्यांच्या पैकी एक आहे. जरी त्यांची खिल्ली उडविली जात असली आणि त्यांच्या जीवनात चढ आणि उतार असले, जसे इस्रायलाने केले, मला कधीही बलामासारख्या टेकडीवर असलेल्या खोट्या संदेष्टाबरोबर उभे राहायचे नाही. आणि ज्यांना देवाने आशीर्वादित केले आहे त्यांना शाप देण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण त्या छावणीमध्ये प्रहार केलेला खडक आणि एक रक्तरंजित यज्ञ आणि एक अग्निस्तंभ आहे. ते आतून कसे आहेत याची पर्वा नाही, ते त्यांना विजयाकडे घेऊन जात आहे आणि त्यांना त्याकडे यावे लागेल, कारण ते अभिवचन दिलेले लोक आहेत जे विश्वासाने चालत आहेत. जरी ते संप्रदाय नसले तरी ते इकडे तिकडे भटकणारे होते आणि तसेच देवाचे लोक आहेत, परंतु मी त्यांच्याबरोबर माझा मार्ग घेऊ इच्छितो, त्यांच्याबरोबर त्यांच्यात सामील होऊ इच्छितो. त्यांच्या संप्रदायामध्ये नव्हे, परंतु देवाच्या शाश्वत आत्म्याच्या लेखांच्या सहवासात, जो विश्वासाने मला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला आहे. देव मला सदैव तशी वृत्ती बाळगण्यास मदत करो. लक्ष द्या, जसे ते पुढे जात गेले आपल्याला आढळते की लोटाने एका गुरांच्या वसाहतीची संधी पाहिली. अनेक जण चांगले पैसे मिळण्याची संधी पाहतात, बरेच लोक चांगल्या सामाजिक स्थितीची संधी पाहतात. त्याने काही अतिरिक्त डॉलर्सची शक्यता पाहिली, त्याने शहराचा महापौर होण्याची शक्यता पाहिली. तो एक नौखा असल्याने आणि एक चतुर हुशार मनुष्य असल्याने, जसा तो होता, कदाचित मी शहराचा प्रमुख पुरुष होईल. त्याने शक्यता पाहिल्या कारण त्या त्याच्या पुढे ठेवल्या होत्या, परंतु त्याने तो अग्नि पाहिला नाही जो त्या भूमीचा नाश करणार होता. त्याने स्वतःशी समेट केला नाही, ती भूमी तर पापाने भरली होती आणि देवाला तिचा नाश करायचा होता. आणि आज तुम्ही आहात असे सांगून लोक स्वतःशी समेट करण्याचा प्रयत्न करतात. मी म्हणे, तुम्ही ख्रिस्ती आहात का? ते म्हणतात, मी एक अमेरिकी आहे. तो एक बेडूक होता असे कावळ्याला सांगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याचा याच्याशी काही संबंध नाही. तिचा नाश होणार आहे कारण देव न्यायी आहे. आणि जर अमेरिकेला तिच्या पापांची क्षमा मिळाली तर नीतिमान व सार्वभौम पवित्र देव सदोम व गमोराचे पुनरुत्थान करण्यास कर्तव्यबद्ध असेल आणि त्यांच्या पापामुळे त्यांचा नाश केला म्हणून माफी मागण्यास जर त्याने आम्हाला त्यासह जाऊ दिले तर जर तो आपल्याला आपल्या अन्याय कृत्यांसह स्वर्गात जाऊ देतो तर त्याला हनन्या आणि सप्पीरा यांस उठवावे लागेल आणि त्यांना आणखी एक संधी द्यावी लागेल. तो नक्कीच करेल, पण तो न्यायी आहे. हनन्याने आपले पैसे पाहिले, पेत्राने ख्रिस्ताला पाहिले. अरे देवा, त्या ठिकाणी लोटाला आपल्या मुलांचा नाश दिसला नाही. आज तुमच्यापैकी बरेच जण या जुन्या औपचारिक पंथाने अशा गोष्टी पकडून आहेत. आपण बाल अपराध आणि आपल्या मुलांचा नाश पाहत नसतो. आपण वेश्याघरात आपल्या मुलीला पाहत नाही. आपण आपल्या मुलाला मद्यपी किंवा कुठेतरी पत्त्यांच्या टेबलवर पाहत नाही, कारण तिला उत्तम प्रकारे वाढविण्यात आलेले आहे आणि पापाला स्पर्शही केलेला नाही. जेव्हा तो पाहत होता तेव्हा त्याने आपल्या पत्नीला, जी सर्व समाज मंडळांची प्रमुख, तिला मिठाचा खांब होताना पाहिले नाही. त्याने त्याला त्याच्या आयुष्यासाठी दाताच्या काठाने कुठेतरी एक लहानशा शहरात पळून जाताना पाहिले नाही. त्याने ते पाहिले नाही कारण त्याने केवळ त्याकडे पाहिले जे त्याला त्याच्या समोर दिसत होते. परंतु अब्राहम त्याने चांगल्या पाण्याच्या भूमीकडे लक्ष दिले नाही, कारण त्याने आपले डोळे वर लावले आणि भावी काळ पाहिला, कारण त्याला सर्व गोष्टी वारसा हक्काने मिळणार होत्या. खरा ख्रिस्ती आज आपले डोळे वर करून ख्रिस्ताचे अभिवचन पाहतो, जे नम्र ते धन्य, कारण त्यांना सर्व काही मिळेल, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. खरा ख्रिस्ती विश्वासाने वर पाहतो आणि ते पाहतो. आपल्याला पाहिजे ती नावे त्याला ठेवा. त्याने आपली दृष्टी वर लावली आहे आणि जेव्हा त्याने हे केले तेव्हा देव म्हणाला, अब्रामा तू भूमींतून चालत जा, ती सर्व तुझी आहे. विश्वासानेच अब्रामाने हे केले. तोच विश्वास मोशेकडे होता. हे एका भाष्यकर्त्याने लिहिले होते. ते असे म्हणाले, मला वाटले की हे सर्वात सुंदर शब्द आहे. तो अब्रा मोशेने जगातील सर्वोत्कृष्ट वस्तू घेतल्या आणि त्यास एका पारड्यात ठेवले आणि जे धर्माविरुद्ध होते आणि ते दुसऱ्या पारड्यात ठेवले आणि जे धर्माविरुद्ध होते त्याचे पारडे जगातील सर्वोत्कृष्ट गोष्टींपेक्षा अधिक ठरले. आज हे असेच आहे की आपल्याला काही संबोधले तर आपल्याला धर्मवेडे म्हटलेले आवडेल किंवा दिव्य रोग बरे करणारे किंवा देववेडे लोक किंवा जे काही ते संबोधू इच्छितात. सर्वात वाईट जे आम्ही आहोत ते जगातील सर्वात चांगले आहे. त्यांच्यापेक्षा अधिक मोलाचे होऊ. आम्हाला कोणी जुन्या फॅशनचे जुने गोंधळलेले धर्मांध बोलावे अशी इच्छा नाही. सैतानाने तुम्हाला देऊ केलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपेक्षा ते अधिक मोलवान असेल, हे नक्कीच होईल. मोशेने ख्रिस्ताच्या विटंबनेचा आदर केला. त्याने आगाऊच ख्रिस्ताला पाहिले. नंतर तो त्याच्याविषयी काही प्रभावी प्रेरणादायक शब्द बोलला. पहा, प्रभू देव तुमच्यासाठी माझ्यासारख्या संदेष्टाला उभा करील. त्याला माहीत होते, त्याने त्याला आगाऊच पाहिले आणि त्याने जगाच्या सर्व आकर्षक सौंदर्यांपेक्षा त्याच्या विटंबनेचा अधिक आदर केला. ख्रिस्ती मित्रांनो, आज आपण हे करू शकत नाही का? आणि विश्वासाने जगाचे सर्व आकर्षक सौंदर्य आणि लोकप्रियता आम्ही त्याला पाहतो, ज्याने वचन दिले आहे. आणि मंडळीची तिच्या सर्व परिस्थितीमध्ये आज सर्वात वाईट परिस्थिती आहे, तरीही ती सैतान आपल्याला देऊ शकत असलेल्या प्रत्येक गोष्टींपेक्षा अधिक ठरेल. जर आपण फाडले गेलो आहोत, जर आपण तुटलेले आहोत, जर आपण गोंधळात पडलेले आहोत आणि तुटलेले आहोत, संप्रदायात आणि धर्मांधतेत आहोत, ते सैतान आपल्याला देऊ शकत असलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा उजवे ठरेल नक्कीच. ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे हे मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले. मग त्याला काहीतरी करावे लागले. त्याने मिसर सोडले. अरे मला तो शब्द आवडतो, त्याने मिसर सोडले. पहा, तो त्याच खिडकींतून पाहत होता, परंतु त्याचे पाहणे फारोपेक्षा भिन्न होते. फारोला आपला अंत दिसला असता तर काय झाले असते? जर फारोने आपले राष्ट्र बुडलेले पाहिले असते तर काय झाले असते? मोशेने ते पाहिले. कसे? विज्ञानाने, विश्वासाने. मोशेने ते पाहिले. सर्व काही त्याने विश्वासाने केले, कारण देवाने अब्रामाला त्याच्या पित्याला अभिवचन दिले होते की तो 400 वर्षानंतर या राष्ट्राला भेट देईल आणि त्यांना तेथून बाहेर आणेल. आणि विश्वासाने मोशेने देवाने दिलेल्या वचनावर विश्वास ठेवला आणि विश्वासाने त्याने स्वतःला जाणले की तो त्यांना बाहेर आणण्यासाठी निवडलेला नेता व्हावा. तो कुठे होता हे त्याला ठाऊक होते. त्याने त्याची जागा चिखलाच्या खड्ड्यामध्ये चिखल मळणारा म्हणून घेतली आणि मिस्राच्या गादीवर बसण्यापेक्षा ख्रिस्तासाठी विटंबना सोसणे ही फार मोठी संपत्ती असे गणले. त्याने घेतले तो कधीच म्हणाला नाही मला त्याविषयी सहानुभूती आहे. त्याने त्यांची जागा घेतली आणि त्यांच्या बरोबर गेला. त्यास गौरव. त्याने त्यांचे स्थान घेतले. आम्ही त्यांच्या बरोबर गेलो. यात आश्चर्य नाही. तो प्रेरित लेखक म्हणाला मी परमेश्वराच्या काही तुच्छ लोकांसह मार्ग घेईन. मी येशू बरोबर सुरुवात केली आहे. आता मी जात आहे. मी कननाच्या भूमीकडे जात आहे. निश्चित मोशे असे एकाने म्हटले होते की मोशेने त्याऐवजी जेव्हा तो फारोचा मुलगा होऊ शकला असता आणि जगाची चमक त्याला मिळू शकली असती तो फारोचा पुत्र होण्याऐवजी अब्राहमाचा पुत्र झाला. एक अब्राहमाचा पुत्र तुच्छ लेखलेला. फारोचा पुत्र एक राजा होण्यापेक्षा मी त्याऐवजी प्रभू येशूचा पुत्र आणि त्याचा सहकारी होईन आणि या जगाच्या नाकारलेल्या लोकांसह माझे स्थान घेईन. या महान अमेरिकेचा अध्यक्ष होण्यापेक्षा किंवा एल्विस प्रिस्ली किंवा पॅट बून किंवा जे कोणी आपण बनू इच्छित आहात मी माझा मार्ग घेईन. तरुण स्त्रियांनी त्यांचा मार्ग घेतला पाहिजे. एक एक मेरी पिकफोर्ड किंवा कोणी उत्कृष्ट चित्रपट तारिका होण्याऐवजी कोणी आकर्षक मुलगी होण्याऐवजी परमेश्वराच्या तिरस्कृत युक्त काही लोकांबरोबर तुमचा मार्ग निवडा. मी त्याऐवजी वेदीवरील प्रचारक होईन. ख्रिस्ताच्या अतुलनीय संपत्तीचा प्रचार करणारा होईन. हॉलिवूड चित्रपट तारा किंवा पृथ्वीवरील महान व्यक्ती होण्यापेक्षा जरी मला अल्प खावे लागले विनंती करावी लागली किंवा मला जे काही करावे लागेल तरी मी माझा मार्ग परमेश्वराच्या लोकांसमवेत घेईन. विश्वासाने मी ते करतो. मला संधी देण्यात आल्या आहेत पण देवाच्या कृपेने मी अजूनही विश्वासाने पाहतो. विश्वासाने मी ते दुरूनच पाहू शकतो आणि आमचा पिता मार्गात थांबतो तेथे आपल्याला निवासस्थान तयार करण्यासाठी. दुसऱ्या दिवशी एक आयकर मनुष्य म्हणाला तू आपले घर त्या प्रार्थना मंदिरात का रूपांतरित केले. तू $25,000 घर त्या जुन्या कचऱ्यासारख्या दिसणाऱ्या प्रार्थना मंदिराकरिता का दिले. मी म्हणालो हे ते चर्च नव्हते जे मी बनविले. हे तेथील लोक आहेत. माझ्याकडे या जगाचा कोणताही माल नाही. मी घेतलेला प्रत्येक पैसा मी या चर्च करिता वापरला आहे. का? माझा विश्वास देवावर आहे आणि या जगाच्या गोष्टींवर नाही. माझे प्रेम वरील गोष्टींवर आहे आणि माझा विश्वास आहे की आपण जर देवाशी योग्य असाल तर आपण सर्व तसेच आहात. हे खरे आहे की आपण आहात. आपण विश्वासाने प्राप्त करीतो. आपण विश्वासाने देवावर विश्वास ठेवतो. मोशे त्याला एक निवड करावी लागली आणि मग त्याला निवड केल्यानंतर त्याला विश्वासाशी झुंज द्यावी लागली. तेव्हा कारण राजाच्या क्रोधाची त्याला भीती वाटत नव्हती. आता मानवीरित्या त्याला क्रोधाची भीती बाळगण्याचा अधिकार होता. राजाच्या रागाची भीती बाळगण्याचा त्याला अधिकार होता. परंतु त्याने तसे केले नाही. त्याने ते केले नाही कारण त्याच्याकडे करण्यासाठी एक काम होते आणि तो कर्तव्य पदाच्या मार्गावर होता. आणि राजा त्याबद्दल काय बोलला याची त्याने पर्वा केली नाही. त्याने आपला मार्ग अगदी तसाच घेतला. आता फारो अर्थात जेव्हा त्याने पाहिले त्याचा पराभव झाला आहे तेव्हा त्याची मोशे व मुलांना देण्याची इच्छा होती. तो म्हणाला ठीक आहे मी काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगेन. तुम्ही सर्वजण देशातच राहा व तेथे जा आणि आपल्या देवाला यज्ञ करा. सैतान अशाच तऱ्हेने कार्य करतो. अरे आपण धार्मिक होऊ शकता आपण का जात नाही आणि एखाद्या मंडळीमध्ये सामील होत नाही. आपल्याला या सर्व गोष्टी करण्याची गरज नाही. एक मनुष्य आपल्या पत्नीस म्हणतो बायको म्हणते पती माझे तारण झाले आहे यापुढे हात आणि नखे रंगविणार नाहीत किंवा ओठांना लाली लावणार नाही आणि तशा गोष्टी करणार नाही. असे आणखी पुढे नाही. आणखी मेजवान्या नकोत. या समाजातील आणखी गोष्टी नकोत. मी यांतून बाहेर पडले आहे. मी घराची काळजी घेताना वचन वाचण्यात माझा वेळ देईन. आता प्रियांनो पहा आपण धार्मिक असू शकता ठीक आहे. आता पहा आपण येथे जाता आपल्याला चुकीची मंडळी मिळाली. नाही आपल्याला मिळू शकत नाही. तुम्ही योग्य मंडळीत आहात. जर एखादा प्रचारक आपणास मिळाला असेल जो तुम्हाला उपदेश करी तर तुम्ही त्याबरोबर राहिले पाहिजे. शास्त्र वचनामधून शोधा आणि ते बरोबर आहे की नाही ते पहा. अरे म्हणाले येथे जा, ते करत नाही, ते करत नाही, त्यांना येथे हे करण्याची गरज नाही, पहा ते येथे असे करत नाही, तो मार्ग आहे, फक्त इतके दूर जा. परंतु आपण या देशांतून बाहेर पडावे अशी त्याची इच्छा नाही. सैतान असेच करत असतो. आपण जगाच्या गोष्टीमधून बाहेर पडावी अशी त्याची इच्छा नाही, फक्त जग मंडळीत आणा. दुसऱ्या दिवशी रस्त्यावरून खाली उतरताना मी माझा रेडिओ चालू केला आणि तेथे एक गाणे होते आणि मी ऐकतच राहिलो. आणि ते खरोखरच धार्मिक गाणे होते की नव्हते हे सांगण्यापूर्वी मला जवळजवळ पूर्ण गाणी ऐकून घ्यावे लागले. किंवा सैतान देवाच्या गोष्टी जगाच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण ते करू शकत नाही. देवा दया कर. सर्व चांगल्या धार्मिक गाण्यांचे एल्विस प्रिस्ली किती अल्बम लिहितात याची मला पर्वा नाही. अजूनही त्याच्यावर सैतानाचे वर्चस्व आहे. आणि मला माहीत असलेल्या सर्व हालचाली, आजच्या या संपूर्ण जगात त्याने अधिक मुलांना नरकात पाठविले आहे. पॅट बून आणि बाकीचे ते द चर्च ऑफ क्राइस्टचे होते आणि एल्विस प्रिस्ले एक पेंटिकॉस्टल. त्या माणसांच्या रूपात ते यहुदा इस्कोरियत आहेत. सैतान देवाच्या उच्च गोष्टी आणण्याचा प्रयत्न करीत आहे जेणेकरून ते त्यांना येथे खाली मिसळवू शकतील. लोक यावर पाहणार नाहीत, ते फक्त येथे पाहतात. म्हणतात ठीक आहे, सर्व काही सारखेच आहे. ते सारखे नाही. त्या भूमीतून बाहेर पडा. म्हणाला तुम्ही फक्त काही दिवस जाऊ शकता आणि तुम्ही जा तेथे राहा. नक्कीच त्याला माहित होते की ते परत येतील. मग त्याला असे आढळले की त्याने काम होणार नाही, म्हणून त्याने काहीतरी वेगळा बेत केला. तो म्हणाला तुम्ही काय करावे हे मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला जेथे जायचे तेथे जा, पण तुम्ही तुमच्या बायका, तुमची सर्व मुले व तुमची सर्व गुरे ढोरे येथे सोडून जा. तुम्ही त्यांना येथे सोडा आणि तुम्ही बाहेर जा. कारण त्याला माहित होते की जेथे त्यांची मालमत्ता आहे त्यामुळे ते परत खेचले जातील. आणि हेच सैतान तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही जगाच्या काही गोष्टी आपल्यावर टांगत ठेवता तोपर्यंत आपण अद्याप धूम्रपान करू इच्छिता, आपल्याला मद्यपान करावेसे वाटते, तुम्ही जगासारखा पोशाख करू इच्छिता. तेच तर सैतानाला हवे आहे. मी पतनाविषयी बरेच काही ऐकतो. माझा विश्वास नाही की तेथे इतके पतन होत आहे जितका लोक विचार करीत आहेत की तेथे आहे. त्यांना परत येण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी मिस्रामध्ये बरीच संपत्ती सोडली आहे. एवढेच, पतन हे तसे नाही जे ते म्हणतात तसे आहे. तुम्ही जगाच्या बऱ्याचशा गोष्टी मागे ठेवल्या आहेत ज्या तुम्हाला आकर्षित करतात. भाव मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मध्यरात्री इस्रायल तयार झाले त्यांच्याकडे या जगात जे काही आहे ते सर्व होते, बांधाबांध केलेले आणि जाण्यासाठी तयार असलेले. देव आम्हाला त्यासारखे पुनर्जीवन पाठवतो. आम्ही सर्व काही सामानाची बांधाबांध करीतो आणि जाण्यासाठी सज्ज होतो. मध्यरात्रीचे हाक येत आहे की त्याला सामोरे चला, आपल्याकडे सर्व काही बांधलेले आहे. आपल्याकडे काही नसणे हे चांगले आहे. हे जग तुम्हाला परत आकर्षित करणारे आहे. कोणत्याही तारा तुम्हाला खाली धरून ठेवायचे आहेत. सामान बांधा, आपण तयार होऊया, आपण जात आहोत. आणि आपल्याला माहित आहे काय, मी तुम्हाला सांगतो, मध्यरात्री फारो फार उत्साही होईपर्यंत ते देवाशी इतके खरे होते. तो म्हणाला चला बाहेर पडा आणि जात राहा, तुमच्याकडे जे सर्व काही आहे ते घ्या आणि जा. मला इतका आनंद होत आहे की मनुष्य देवाशी इतका जवळ राहू शकतो की तोपर्यंत सैतानाला त्याच्या बरोबर काय करावे हे कळत नाही. ते बरोबर आहे, बाहेर जा, जात राहा, देवाची आज्ञा पाळा. विश्वासाने त्याने अभिवचन पाहिले. चिखल मळणारा किंवा चिखल मळणारा नव्हे, त्याने परमेश्वराच्या तुच्छ लेखलेल्या लोकांबरोबर त्याचा मार्ग घेतला. पारोने म्हटले आपल्याकडे जे काही आहे ते घ्या आणि येथून निघून जा. तुमच्या बरोबर काय करावे हे मला माहित नाही. विश्वासाद्वारे तो देवाशी इतका खरा होता. जर आपण देवाशी खरे राहिलो तर विश्वास चमत्काराची कृत्य करील. विश्वासाने आम्ही त्याला पाहतो. आपला वेळ संपला आहे, निघून गेला आहे. परंतु विश्वासाने आज सकाळी तुमची दृष्टी वर करा. आपल्या सभोवताली काय आहे हे पाहू नका, हे आधुनिक जग. परंतु त्याला पहा आणि त्याच्याकडे पहा ज्याने अभिवचन दिले आहे. बायबलमध्ये म्हटले आहे की आपण आता सर्व काही पूर्णपणे पाहत नाही, परंतु आपण येशूला पाहतो. आज सकाळी तुम्ही त्याच्याकडे पहा आणि तुमचे मार्ग बदलले जातील. आपण काही क्षणांसाठी प्रार्थनेच्या शब्दासाठी आपली मस्तके झुकवूया. प्रभू या संदेशावर त्याचा आशीर्वाद देऊ. आता तुमच्या अंतकरणात विचार करा, काय आपण जगाच्या गोष्टींकडे पाहत आहात? विश्वासाने आपण येशूला पाहता का? काय आपण आपली लोकप्रियता आपल्या चर्चकडे पाहत आहात? जगाबरोबर आपले सामाजिक स्थान काय आहे? किंवा आपण येशूला पाहतो ज्याने दयेने स्वतःला उद्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे ठेवले आहे, ज्याने एक हुतात्मा म्हणून दुःख भोगले, एका नीतिमानाने अनीतिमानांकरिता? आपण दृष्टी वर करून पलीकडे जीवनाचा वृक्ष पाहू शकत नाही का? मग विज्ञान आणि ज्ञानाचे हे झाड सोडून द्या आणि त्याची सेवा करा. मी प्रार्थना करण्यापूर्वी आपली आठवण प्रार्थनेत केल्यास आवडेल काय? आपल्याला गरज असलेल्या कोणत्याही विनंतीसाठी आपले हात वर करा. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. तो तुम्हा सर्वांचे हात पाहतो. जर आपण एक पापी आहात तर आता आपले डोळे वर करा आणि वर पहा. जर आपण उदासीन आहात, जर तुमचे काही किरकोळ गोष्टीवरून भांडण झाले असेल आणि छोट्या गोष्टी असल्यास, तर त्याने काय फरक पडणार आहे? आपण या दिवसांपैकी एके दिवशी मरणार आहात. कोणत्या दिवशी? कदाचित आज. आपल्याला माहित नाही आतापासून एक तासानंतर आपण नरकात असाल किंवा आपण स्वर्गात असाल, परंतु तुम्हाला आत्ताच निवड करावी लागेल. जर आपल्या जीवनात असे काही आहे जे बरोबर नाही, तर तुम्ही आत्ताच विश्वासाने निवड करा. आपण म्हणाल, ठीक आहे, जर मी तिच्याबरोबर सलोखा करू शकलो तर, मी जर त्याच्याबरोबर सलोखा करू शकलो तर, त्यांनी काय केले त्याच्याशी काही कर्तव्य नाही. जीवन निवडा, जीवन निवडा. कारण येशूने म्हटले, जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची तुमच्या मनापासून क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. तर तशा प्रकारे समजून घ्या, जर एखादा व्यक्ती पापी किंवा संत यांच्या विरुद्ध आपल्या अंतकरणात काही असल्यास तुम्हाला नरकातील अग्नीचा धोका आहे. आता तुमची दृष्टी वर करा. तुम्ही काय पाहता? तुमचा शत्रू किंवा तुम्ही आपला तारणारा पाहता? आज सकाळी आपण काय पाहत आहात? जर तुम्ही आजारी आहात आणि तुमचे डॉक्टर असे सांगतात की तुम्ही बरे होऊ शकत नाही, तुमची दृष्टी वर लावा वधस्तंभाकडे, जेथे त्याला आपल्या अपराधामुळे जखमी करण्यात आली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झाले. डॉक्टर काय म्हणतात त्याकडे पाहू नका, तो विज्ञानामध्ये कार्य करीत आहे. विश्वास आत्म्याच्या आणि देवाच्या आयमामध्ये कार्य करीतो. आपण आपले हात वर केले असता या गोष्टींचा विचार करूया. देवाने त्यांना पाहिले आहे. आपण प्रार्थना करूया.
हो इटर्नल गॉड, इन द क्वाइटनेस ऑफ दिस वर्शिप,
हे अनंत देवा, आता या उपासनेच्या शांततेत हा संदेश पुढे गेल्यानंतर प्रभू तुझ्या वचनाचे बीज खडकाळी भूमीवर पडू देऊ नकोस. प्रभू, हा संदेश कुसळे काट्यांमध्ये पडू देऊ नकोस, जेणेकरून या संसाराची चिंता लोटाप्रमाणे त्यास गुदमरून बाहेर काढेल. शेवटी तो एक बहिष्कृत व्यक्ती होईल. परंतु हे धन्यवादित देवा, ते चांगल्या सुपीक जमिनीवर पश्चाताप करणाऱ्या अंतकरणावर पडू दे आणि माझ्यावर देखील प्रभू, की आपण सर्वजण देवाच्या चष्म्यातून पाहू शकू आणि प्रभू येशूची नाकारलेली मंडळी, नाकारलेले लोक पाहू शकू, नाकारलेला मार्ग, आणि आपण या वैभवी मार्गाने चालू शकू. जसे मोशेला तो कुठे जात आहे हे त्याला ठाऊक नव्हते, त्या लोकांना माहीत नव्हते की ते कोठे जात होते, कोणत्या मार्गाने जायचे हे त्यांना माहीत नव्हते. त्यांनी केवळ सुरुवात केली. आणि हे प्रभू परमेश्वरा, जसे हे सुंदर स्तोत्र वाजवले जात आहे, विश्वासाने आपण ती भूमी खूप दुरून पाहू शकतो. हे आताच होऊ दे की येथील पुरुष आणि स्त्रिया जग काय म्हणत आहे किंवा ते कसे चालत आहे याचा विचार करणार नाहीत. ते केवळ त्यांच्या आत्म्यामध्ये उठविले जाऊ दे आणि जाऊ दे. मोशेने त्या प्रकाशाचे अनुसरण केले आणि त्याने त्याला वचन दत्त देशात नेले. तो कुठे जात आहे हे ठाऊक नव्हते, परंतु तो फक्त प्रकाशामध्ये चालत गेला त्या भूमीकडे जे दिवसापेक्षा सुंदर होती. प्रभू, आज प्रदान कर की येथे बरेच लोक पवित्र शास्त्राच्या प्रकाशात आणि पवित्र आत्म्याच्या सहवासात व मंडळी बरोबर चालतील. मंडळी, प्रथम जन्मलेले ख्रिस्त प्राप्त झालेले नवजात बाळके आणि पवित्र आत्म्याने भरलेले आत्म्याद्वारे चालणारे आपण एकत्रितपणे देवाच्या नियमाच्या सहभागीतेत चालावे. त्याचा मृत्यू, दफन आणि पुनरुत्थान यांच्या आज्ञाधारकतेमध्ये बाप्तिस्म्याने त्याची सेवा करावी. आपण त्याच्या आदेशानुसार त्याची सेवा करावी. जोपर्यंत तुम्हाला वरून सामर्थ्य प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुम्ही येरुशलमेत वाट पहा. आपण आजारी लोकांसाठी प्रार्थना करीत दैवी आरोग्यात त्याची सेवा करावी. आपण त्याची प्रभुभोज भाकरी मोडणे हृदयाच्या एकाग्रतेने देवाच्या वचनाभोवती सहभागिता करून सेवा करावी. ती भूमी दिसेपर्यंत आपण त्याच्या सर्व दिव्य लेखामध्ये त्याची सेवा करूया. प्रभू, हे प्रदान कर. आम्ही आता हे सर्व तुला समर्पित करीत असता प्रभू येशूच्या नावाने आमची प्रार्थना ऐक. आता आपली मस्तके झुकविले असता शांतपणे, हळूवारपणे आपण हे गाणे गाऊया. आता ही आराधना आहे, संदेश संपला आहे, कोणीही जाऊ नका, फक्त शांत रहा, आपण आराधना करूया. हा संदेश सुधारणुकीचा आहे. आपण काय केले, आपण काय करायला हवे होते आणि आपण आज जे आहात ते कशामुळे आहात यावर आता विचार करा. आज तुम्हाला अपराधीपण का वाटत आहे? याचे कारण तुम्ही काल काहीतरी केले आहे. उद्या ते कसे होईल? आजच ते ठीक करा आणि आपण उद्या मोकळे व्हाल. पहा, तुम्ही निवड केली पाहिजे. तुम्ही ते कसे करू शकता? विश्वासाने. मी आता सर्व काही मोकळे होऊ देतो. मी आता मोकळे होऊ देतो आणि कोणत्या एके दिवशी मी तेथे जाणार आहे. आता आपल्या आत्मेने फक्त परमेश्वराची आराधना करा. कठीण जात आहे, परंतु आम्ही एके दिवशी भेटू.
We will offer our tribute of praise for the glory gift of His love and the blessing that has.
विश्वासाने देवाच्या काही तिरस्करणीय लोकांसमवेत मी निवड करतो. फक्त त्याची आराधना करा, तीच आराधना आहे. विश्वासाने मी माझी निवड करतो. मी तेथे प्रभूच्या सर्वांना पाहत आहे. भाऊ जॉर्ज, भाऊ सेवर्ड, सर्व संतजन. होय प्रभू. तिचे वडील हॉवर्ड, एडवर्ड, बऱ्याच समयापूर्वी सर्व वयस्क संत मित्र ज्यांनी पलीकडचा मार्ग घेतला आहे.
We shall sing on that beautiful, oh God, the melodious song of love. Glory to God. Shall sorrow not a sigh for a blessing. That restful place in the sweet, sweet by and by. By and by we shall meet on that beautiful shore in the sweet. On